आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ भागवत धर्म जगभरात पोहोचवेल मुख्यमंत्र्यांचा विश्वास. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही सरकारी अध्यादेश जारी. कादंबरीकार प्रदीप कोकरे आणि कवी सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं देहावसान. आता सविस्तर बातम्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं पुणे आळंदी पालखी महामार्गावर वडमुखवाडी इथं उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचं समूहशिल्प आणि संत सृष्टीचं लोकार्पण. श्रीक्षेत्र टाळगाव चिखली इथं वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन आणि सभागृहाचं लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी खासदार श्रीरंग बारणे संतपीठाचे संचालक डॉ सदानंद मोरे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ इथं शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या संस्थेविषयी बोलताना ते म्हणाले,
आपला विचार हा वैश्विक विचार आहे, जगाला साथ घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे. या संतपीठामध्ये जी रचना करण्यात आलेली आहे संस्कृत मराठी हिंदी आणि इंग्रजी या चारही भाषांमध्ये हा विचार त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. हा विचार जर वैश्विक करायचा असेल तर विविध भाषांमध्येही हा विचार पोहोचवणारी मंडळी असली पाहिजेत. आपली जी संस्कृती आहे त्यातली मूल तत्व ठेवून आधुनिक पद्धतीनं त्याची मांडणी आम्हाला कशी करता येईल असा एक अतिशय चांगला प्रयत्न हा संतपीठाच्या माध्यमातून झालाय. संतपीठाच्या विस्ताराकरता ज्या ज्या प्रकारचे आपण या ठिकाणी प्रयत्न कराल त्याच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार भक्कमपणे उभं राहील हा विश्वास देखील या निमित्ताने मी देतो.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र देहू इथं काल संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यात सहभागी झाले. भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय यांनी शेकडो वर्ष आक्रमणातून आपल्या देवतेचं संस्कृतीतून रक्षण केलं आहे म्हणून वारकरी संप्रदायाची जोड घेऊन आपली संस्कृती पुढे जात आहे. या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन आपल्याला अतिशय आनंद झाला अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन पालखीची विधिवत प्रस्थान पूजा आणि आरती करण्यात आली. महापूजेनंतर पालखीनं इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केलं. या सोहळ्यात सुमारे 500 दिंड्या सहभागी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू इथलं श्री विठ्ठल लखुमाई मंदिर श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यात वाद आहेत. मात्र हिंदी भाषा अनिवार्य नसून मराठी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे. मराठी भाषेला पर्याय नाही असं सरकारी निर्णयामध्ये असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पिंपरी चिंचवड इथं बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं असून यासंदर्भात शुद्धीपत्रक जारी केलं आहे. आता विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून किमान 20 विद्यार्थी इच्छुक असतील तर शिक्षक नियुक्ती किंवा ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करता येईल असं या पत्रकात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस परवा 21 जूनला जगभरात साजरा केला जाणार आहे. आकाशवाणी न्यूज प्राचीन भारतीय परंपरेपासून जागतिक चळवळीपर्यंत योगाच्या उत्क्रांतीबद्दल एक विशेष वृत्त सादर करीत आहे. योग दिनानिमित्त हे वृत्त माझ्या सहकारी माधुरी कुलकर्णी यांच्याकडून.
योगशास्त्राचा इतिहास भारताच्या प्राचीन संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. त्याची सुरुवात सिंधू सरस्वती खोऱ्याच्या संस्कृतीच्या सुरुवातीपासूनच एक आध्यात्मिक साधना म्हणून झाली आणि हळूहळू आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं एक शिस्तबद्ध मार्ग म्हणून त्याचा विकास झाला. अनेक वर्षांपासून विद्वानांचा असा विश्वास होता की योगशास्त्राचा उगम बौद्ध धर्माच्या उदयादरम्यान सुमारे 500 इसवी सन पूर्व झाला. तथापि सिंधू सरस्वती खोऱ्यातील पुरातत्वीय निष्कर्षांवरून योगशास्त्र खूप जुनं असल्याचं सूचित होतं. कालांतरानं ही प्रथा एका समृद्ध शाखेत बहरली आणि वेद, उपनिषद आणि नंतर पतंजलीच्या योगसूत्रांद्वारे प्रवाहित झाली. महाभारतातील योगशास्त्राच्या सखोल संदर्भांपासून ते स्वामी विवेकानंद आणि BKS अय्यंगार यांच्यासारख्या महान गुरूंनी 19व्या आणि 20व्या शतकात त्याचं पुनरुज्जीवन केलं. योगशास्त्राचं प्राचीन परंपरेतून सार्वत्रिक शिस्तीमध्ये रुपांतर झालं. 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून प्रस्ताव मांडला. त्याला प्रचंड समर्थन मिळालं. तेव्हापासून 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. या आठवड्यात आपण 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना त्याची मध्यवर्ती संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी एकता आणि कल्याणाचा संदेश देणारी आहे. एखाद्याचा धर्म, वंश किंवा राष्ट्रीयत्व काहीही असो, योग निरोगी, अधिक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो.
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथले योग शिक्षक डॉ हेमंत झिळे यांनी हलासन या आसनाविषयी श्रोत्यांना माहिती दिली.
शयन स्थितीमधून श्वास घेत पाय सरळ वरती उचलून जमिनीशी काटकोनात आणावेत. बाहूंवर जोर देत पाठ वर उचलून पाय डोक्यावरून मागे नेत पायाची बोटे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा, पण अवाजवी जोर मात्र नको. हाताचे तळवे वर वळवत सर्वांगासनाप्रमाणे पाठीस आधार द्यावा. या आसनाच्या शिखर स्थितीमध्ये 15 सेकंदांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असावा. श्वास गती संथ व खोलवर चालू असावी. आसन स्थिती सोडताना श्वास सोडत प्रथम हात, नंतर पाठ आणि पाय पूर्ववत शयन स्थितीमध्ये आणावेत. लाभ थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत करते. शिवाय प्रजनन संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास देखील या आसनाद्वारे मदत मिळते.
साहित्य अकादमीच्या युवा आणि बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये मराठी भाषेसाठी प्रदीप पोकरे यांची खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी आणि सिंधी भाषेतील पांधी अडो या कविता संग्रहासाठी मंथन बचाणी यांची युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली. तर बाल साहित्य अकादमी पुरस्कारासाठी कवी डॉ सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाची निवड झाली. निसर्गवादी, वन्यजीव संरक्षक आणि प्रख्यात लेखक पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं काल सोलापूर इथं राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. चितमपल्ली यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या विविध जंगलं आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये वनविभागाच्या माध्यमातून 36 वर्ष सेवा करताना वन्यप्राण्यांचं वर्तन, वनस्पती, पक्ष्यांचा अभ्यास केला आणि जंगलाशी संबंधित रहस्यांचा वेध घेतला. ते अनुभव आपल्या लेखणीतून वाचकांसमोर सजीव केले आणि मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. निसर्गाला शब्दरूपांनी साजीवंत करून मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या निधनानं महाराष्ट्रातील निसर्ग अभ्यासक, साहित्यातील एक दीपस्तंभ निमाला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्याजवळ जेजुरी मोरगाव रस्त्यावर काल संध्याकाळी भरधाव टेम्पो आणि चारचाकी गाडीच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. हवामान. नाशिक शहर परिसरात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कळवण तालुक्यातील अर्जुन साखर प्रकल्पात जलसाठा वाढल्यानं विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुण्यातही पावसाची संततधार आहे. रायगड जिल्ह्यात सावित्री, पाताळगंगा, अंबा, उल्लास या नद्यांना पूर आले आहेत. नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह पाऊस पडेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 340वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही, सरकारी अध्यादेश जारी. कादंबरीकार प्रदीप कोकरे आणि कवी सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर आणि अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं देहावसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.